हॅलो, स्मिता मॅडम बोलतायत ना? मॅडम, मी विशाल बोलत आहे. मागे आपण बोललो होतो पा ट्रायडंट प्रोजेक्ट संदर्भात पुण्यामध्ये. मधून बोलत आहे मॅडम. मी तुम्हाला डिटेल पाठवली होती मॅडम व्हॉट्सअपवरती, तुम्ही केली का चेक? ओके. ओके, कधीपर्यंत प्लॅनिंग आहे मॅडम तरी तुमचं पुण्यामध्ये येण्याचं? कारण ऑनलाईन सुद्धा बुकिंग करू शकता मॅडम तुम्ही. तुम्हाला मी झूम कॉल वरती पूर्ण प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन दिलं असतं. अच्छा. ओके. किंवा ओरायन मध्ये आमची ऑफर होती 10% पेमेंट करून बाकीचे पैसे जे आहेत ते तुम्हाला पोझिशनच्या वेळेस द्यायचे. ती पण ऑफर चांगली आहे 2 BHK ची. ब्ल्यूरिज मध्ये आमचा एक प्रोजेक्ट आहे ओरायन टॉवर्स म्हणून, तर त्याच्यामध्ये 65 लाख ला 2 BHK फ्लॅटचं टोटल कॉस्टिंग आहे आणि 67 लाख असे दोन टाईप मध्ये आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 10% पेमेंट आत्ता द्यायचंय, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचं पेमेंट द्यायचंय, 2 महिन्यानं 5% पेमेंट द्यायचंय अग्रीमेंट कॉस्टच्या, आणि उरलेले जे 85% पेमेंट आहे ते तुम्हाला आम्ही डायरेक्टली पोझेशनच्या वेळेस मागणार आहे. ह्या केसमध्ये तुम्हाला कुठलंही लोन करायचं नाही किंवा कुठलंही लोनचं बर्डन तुमच्यावर असणार नाहीये. एकदम सिम्पल, म्हणजे तुम्ही आता 15% द्यायचे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आणि उरलेले पैसे डायरेक्टली पोझिशनला आम्ही कॉल करणार. फी पण ऑफर खूप चांगली आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला आता इनिशियली ओव्हरऑल स्टॅम्प ड्युटी वगैरे सगळं पकडून जर आपण हिशोब केला तर साधारण 1,10,000 रुपये पर्यंत तुम्हाला पेमेंट करायचे आणि उरलेले जे पैसे ते डायरेक्टली आपण अग्रीमेंटला कॉल करतोय. मग त्यावेळेस तुम्ही बँक लोन करू शकता किंवा तुम्ही स्वतःही देऊ शकता. हो, पण त्यावेळेस तुम्ही एकदम भरताल पैसे, पण त्यावेळेस तुम्हाला पोझिशन पण लगेच मिळेल ना. मग November 23. चांगलं आहे, ब्ल्यूरिज खूप चांगली टाउनशिप आहे. हा, एक्झिस्टिंग मध्ये नाही ना मॅडम आता माझ्याकडे, कारण ब्ल्यूरिज ऑलरेडी आपलं सोल्ड आउट झालेलं आहे आणि आता जे नवीन टावर आहेत 15, 16, 17 ते सुद्धा ऑलमोस्ट 17 sold out होतील म्हणजे लवकरच, कारण ऑफर पण चांगली आहे आणि लोकेशन इन्फ्रास्ट्रक्चर सगळं रेडी आहे तिथे. हो हो, त्याच्यामध्ये बुकिंग करा मग तुम्ही, तुम्हाला ते पण ऑप्शन चांगला आहे. नाही, त्याचा कार्पेट तुम्हाला जास्त मिळेल, 740 square feet कार्पेट मिळेल त्याचा. त्याचा माझ्याकडे सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ आहे, तो मी तुम्हाला पाठवतो हवा असेल तर. चालेल. तुमचं काय नेमकं प्लॅनिंग कसं आहे, बुकिंग राहण्यासाठी पाहताय का इन्व्हेस्टमेंट साठी पाहताय तुम्ही? ओके. आणि साधारण काय असं बजेट वगैरे ठरवलंय का तुम्ही, एवढ्या पर्यंत पैसे इन्व्हेस्ट करायचे वगैरे? नाही चालेल, मी तुम्हाला काय करतो व्हॉट्सअप वरती ओरायन टावरचा व्हिडिओ पाठवतो फ्लॅटचा आणि ज्युरीचे पण काही व्हिडिओ आहेत ते पाठवतो मी तुम्हाला. थिंक ऑफ इट, ही ऑफर ऍक्च्युली आमची 31 जुलै पर्यंत होती, पण काही बुकिंगला येणं पाहिजे, काही लोकांना डिसिजन घेण्यासाठी वेळ लागला म्हणून एक साधारण 10 ऑगस्ट पर्यंत आम्ही एक्सटेंड केलेली. त्याचा जर विचार केला आणि तुमच्या फायद्याची, म्हणजे ऍज अ कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिलं तर 10% भरून फ्लॅट लगेच तुमच्या अग्रीमेंट होतो त्या केसमध्ये आणि बाकीचे पैसे तुम्हाला भरायचे नाही लगेच. सो अल्टिमेटली तुमचा इंटरेस्टचा जो पार्ट आहे तो सेव्ह होतो त्यामध्ये. हो पण एनी हाऊ तुम्हाला घर घेताना जर कर्ज घ्यायचं असेल, होम लोन घ्यायचं असेल, तर यू हॅव टू टेक इट ना. आणि अशा ऑफर प्रत्येक बिल्डर नाही देऊ शकत, कारण की केवळ 10% आणि 15% रकमेवरती पुढचं बिल्डिंगचं काम करणं थोडस अवघड असतं. ज्याच्याकडे लिक्विडेबिलिटी आहे, क्रेडिबिलिटी आहे, तेच बिल्डर हे ऑफर देतात. आणि ह्याचा फायदा घेणं हा तुमचा निर्णय आहे शेवटी. चालेल, पाठवतो मी. चालेल, पाठवतो मी. हो, ब्रोशर पण पाठवतो. ओके.